ओम सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। ओम सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज आपल्याकडे परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या अनुग्रहित सद्भक्त सौभाग्यवती माधुरीताई जोशी काही अभंग सेवा सादर करणार आहेत। स्वामी माधवनाथांसमोर देखील आपली अभंग सेवा सादर करण्याचं भाग्य त्यांना मिळालेलं आहे। त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध गुरु पंडित पिंपळखरे यांच्याकडे अनेक वर्ष मार्गदर्शन घेतलं आणि त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडिता शोभा गुरटू यांचंही मार्गदर्शन त्यांना मिळालं। अत्यंतिक सुरेलपणा, सहज लयकारी आणि शब्दांचा भाव यासाठी ते विशेष परिश्रम घेत असतात। नादा ठाकरसी कन्याशाळेत संगीत शिक्षिका म्हणून 33 वर्ष आणि ललित कला केंद्रात गुरु म्हणून त्या कार्यरत होत्या। आपण मंडळातर्फे त्यांना विनंती करूया की आपली अभंग सेवा त्यांनी स्वामीजींच्या समोर सादर करावी। कृपया सर्व साधकांनी जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाने आपल्या समोरील पर्सेस वगैरे आपल्या मांडीवर घ्याव्यात आणि जास्तीत जास्त पुढे सरकावं। तसंच आपले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोडवर ठेवावेत.
सर्वांना सादर प्रणाम. थोडासा माझ्याकडनं उशीर झालेला आहे, क्षमा मागते. कारण इथे वेळ खूप पाळली जाते मला कल्पना आहे, तरी सुद्धा इथे आल्यापासून स्वामींच्या आठवणीने, सरळताईंच्या आठवणीने मन भरून आलेलं आहे. कारण त्यांच्या त्या टिळक रोडच्या आतल्या गाभाऱ्याच्या खोलीमधला सुगंध आज सुद्धा माझ्या मनामध्ये दाटलेला आहे. आज इथे सेवा करायची संधी दिल्याबद्दल आभारी आहे. माझा अभंग सुरू करतो.
ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा
कामणे देह तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह भरिला विठ्ठल तुका म्हणे देह तुका म्हणे देह भरिला विठ्ठल 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 तुका म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले घर रिते काम क्रोध केले घर रिते बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव करावा विठ्ठल जीव भाव विठ्ठल 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 पंडित अभिषेकीजी हा अभंग गात असत आणि हे दोन अभंगांचं एकत्रीकरण करून गात असत तसंच मी पण म्हणते
सावळे सुंदर सावळे सुंदर सावळे सुंदर सावळे सुंदर रूप मनोहर रूप मनोहर रूप मनोहर राहु निरंतर राहु निरंतर हृदय आड़ीक काही इच्छा अमानाही साड़ तुझे नाम गोड़ तुझे नाम गोड़ तुझे नाम गोण पांडुरंगा विष्णुमय जग वैष्णवांच धर्म भेदा भेद भ्रम विष्णुमय जग वैष्णवांच धर्म भेदा भेद भ्रम विष्णुमय जग आई काजी तुम भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही
चारुकेशी नावाच्या रागामध्ये पण जेव्हा अभिजेकींनी मला शिकवलं तेव्हा त्यांनी केव्हाच म्हणजे हे मनावरती ठसलेलं आहे असे गुरुजन लाभले हे भाग्य आहे ते म्हणले की हा चारुकेशी राग गायचा नाहीये संत काय सांगतायत ते गा तो त्या शब्दांची इतकी मोठी हे निर्माण होते छाया आणि खरं ती आयुष्याची प्रिन्सिपल्स आहेत तिथून लांब गेलोय आपण फार
कोण्याही जीवाचा न घडो मच्छर 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 वर्म सर्वेश्वर पूजनाचे वर्म सर्वेश्वर पूजनाचे पूजनाचे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे एका देहाचे अवयव तुका म्हणे देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे देहाचे अवयव तुका म्हणे का देहाचे अवयव तुका म्हणे देहाचे अवयव तुका म्हणे देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे सुख दुःख जीव भोग पावे भोग पावे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ विष्णुमय जग विष्णुमय जग विष्णुमय जग पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव पंढरीचा देव बहुत कोवळा 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 सगुण सावळा सारथी सगुण सावळा सारथी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी सर्वांचा साक्षीभूत ते सारथी सर्वांचा साक्षीभूत ते सारथी सर्वांचा साक्षीभूत ते संकटी सायाचे संकटी सायाचे संकटी सायाचे गजेंद्राचे संकटी सायाचे गजेंद्राचे पंढरीचा देव बहुत कोवळा पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी सगुण सावळा सारथी गजेंद्राची रक्षी
Thank you.
भक्षी सुदाव्याचे पोहे मोष्टी भरी भक्षी सुदाव्याचे पोहे मोष्टी भरी सुदाव्याचे पोहे मोष्टी भरी नामा म्हणे हरी नामा म्हणे हरी गोड माई नामा म्हणे हरी गोड माई पंढरीचा देव बहुत पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सावळा सारथी हा पंढरीचा देव बहुत कोवळा सगुण सगुण सावळा सारथी हा सगुण सावळा सारथी हा
आता जो अभंग सादर करतोय तो स्वामीजींना फार आवडत असे खूप दैठीने गायलेली
जगदेठी हा बनुनी
जडनाथ
भरलेला छंद तुझा जडला भरलेला गोविंदारे 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 गोपायारे गोपायारे
गेले माया पाहा एक दोन तीन नाम घेऊ आणि शांतपणे एक मिनिटभर डोळे मिटून बसू. निर्विचार बसा. नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा 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 गोविंद गोपाल हृदयात पंढरीनाथांना पाहत नाम घेतो आहोत. गोविंद गोपाल नारायणा हरे गोविंद गोपाल नारायणा 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 गोविंद गोपाल नारायणा गोपाल नारायण गोविंद हरी 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 स्वामी जी हरी हरी हरी
श्री राम। सद्भक्त माधुरीताई जोशींनी अत्यंत भावपूर्ण आणि सुरेल आवाजात अभंग सेवा आपल्या समोर सादर केली। आपण परमपूजनीय स्वामीजींच्या हस्ते मंडळातर्फे प्रथम त्यांचा सत्कार करणार आहोत। मी माधुरीताईंना अशी विनंती करतो की त्यांनी स्वामीजींच्या हस्ते याचा स्वीकार करावा। आज त्यांच्या संगीताला तबल्यावरती पंडित सामंतांचे शिष्य, तबल्याचे उत्तम गुरु आणि सुंदर साथ करणारे सुप्रसिद्ध तबलावादक श्री विजय दास्ताने हे आहेत। पुण्यातील एक ख्यातनाम गुरु कैलासवासी पंडित कमलाकर जोशी यांच्या कन्या सौ शुभदाताई आठवले हार्मोनियमवर त्यांनी माधुरीताईंना साथ केली। आपण त्यांचा देखील सत्कार करूया। तसंच टाळ्यांची संगत त्यांच्याच भगिनी सौ संपदाताई थिटे यांनी केलेली आहे। आपण सर्वांनी पाहिलं असेल माधुरीताईंच्या मागच्या बाजूला त्यांना गायनाची संगत दोन बालसाधक करत होते। त्याच्यातील एक म्हणजे कुमारी अमिता कुगरी, त्यांनी गायनाच्या परीक्षा दिलेल्या असून जर्मन भाषेत त्या पदवीचा अभ्यास करत आहेत। तसंच कुमार तुषार देशपांडे याला देखील गायनाची नॅशनल स्कॉलरशिप मिळाली असून तो अनेक स्पर्धांमध्ये यशस्वी झालेला आहे।
माधुरीताईंना खरं म्हणजे इथल्या या गणेशपुरम मधला पहिला अभंग गायनाचा कार्यक्रम तुमचा होणार होता, त्या दरम्यान नेमकं मला माझी अशी कल्पना आहे की तुमचा आवाज बरोबर नव्हता, सर्दी झाली ती अशा रीतीने, परत काही महिन्यांनी विचारलं तर त्या युएसएला जाणार होत्या असं म्हणता म्हणता आज हा योग आला। तुम्ही सर्वांना खूप समाधान दिलं, अतिशय सुंदर गायन झालं, मधून अधून तुम्ही अशाच येत जा, मी तुम्हाला सांगत जाईन। बोला पुंडलीक वरदे हरीठ श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर रस
श्री राम। काही निवेदन आहेत। आज ह्या महिन्यातील पहिला गुरुवार असल्यामुळे सायंकाळच्या केंद्राला सुट्टी आहे।